मंडळी, आता दर्याकिनारी जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेऊया. कैलासाहून आलेले शिवशंभू आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी माणकेश्वराच्या रूपाने येऊन आज अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले आहेत. शेष रूपाने त्यांनी प्रत्यक्ष येऊन आपल्या भक्तांना दर्शनही दिलेले आहे. अशा आज भोळ्या शंकराचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्वांनी आज माणकेश्वराच्या मंदिरी जाऊया आणि भोळ्या शिवाचं दर्शन घेऊया आणि आपलं जीवन सार्थक करूया.
दर्याकिनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच, दर्याकिनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच. माणकेश्वराचं दर्शन घेण्या, माणकेश्वराचं दर्शन घेण्या जाऊया गोडीत. दर्याकिनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच, दर्याकिनारी प्रसिद्ध आहे ते ठाण शिवशंभू देई जीवाच दान,
शिवशंभू देई जीवाच दान, शिवशंभू देई जीवाच दान.
कैलास सोडून भुवरी आला दर्या किनारी ठाण मांडीला,
दर्या किनारी ठाण मांडीला, दर्या किनारी ठाण मांडीला.
आराध्य दैवत आहे भुवरी, आराध्य दैवत आहे भुवरी शंकराच. दर्या किनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच, दर्या किनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच. नागारूपाने प्रगट झाला दर्शन देऊन प्रसन्न झाला,
दर्शन देऊन प्रसन्न झाला, दर्शन देऊन प्रसन्न झाला.
भक्तांची सेवा फळाला आली माणकेश्वराची भेट ही झाली,
माणकेश्वराची भेट ही झाली, माणकेश्वराची भेट ही झाली.
अगाध माया भोळ्या शिवाची, अगाध माया भोळ्या शिवाची सौख्याच. दर्या किनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच, दर्या किनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच. दर्शन घेण्या सांज सकाळी मंदिरी दाटी भक्तांची झाली भंडारा वाहून त्याला प्रसन्न करती शिवशंभूला
प्रसन्न करती शिवशंभूला प्रसन्न करती शिवशंभूला
माणकेश्वराचं दर्शन घेता माणकेश्वराचं दर्शन घेता सार्थक जीवनाचं दर्या किनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाचं दर्या किनारी शिवशंभू देवाच
दर्या किनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच दर्या किनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच
माणकेश्वराने ठेवली माया पावन केली माझी ही काया
पावन केली माझी ही काया पावन केली माझी ही काया
भाव भक्तीने लागताच पाया धरी शिरावर कृपेची छाया
धरी शिरावर कृपेची छाया धरी शिरावर कृपेची छाया
यशवंताने गुण वर्णिले यशवंताने गुण वर्णिले औ दर्या किनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच दर्या किनारी देऊळ बांधिलं शिवशंभू देवाच